श्रीराम। श्री समर्थांच्या मनोबोधातला 39वा श्लोक आपण पाहणार आहोत। जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तया लागि हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे। शेवटचा चरण लक्षात ठेवायचा, राघवाच्या ठिकाणी वस्ती करायची। आता हा राघव आहे कसा, तो काय करतो, कशासाठी त्याला धरायचं, वस्ती तिथं आपण कशासाठी करायची। मनुष्य काहीतरी मिळतं आहे असं असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला तयार होत नाही। काहीही करायला सांगितलं तरी तो म्हणाले कशासाठी करायचं आहे, त्याच्यातून प्राप्तव्य काय आहे, असं काय असेल तर। इथं त्यांनी म्हटलं आहे जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे। जया म्हणजे ज्याचं वर्णन। राम हा शब्द अनेक ठिकाणी आला असला तरी त्या ठिकाणी राम म्हणजे भगवंत असा अर्थ घ्यायचा। त्यामुळे म्हणजे जया या भगवंताला वर्णिती वर्णन करतात। कोण करतात? वेद शास्त्रे पुराणे। कारण असं म्हणतात की वेदशास्त्र पुराणं बरीचशी झाली, ती अलीकडे झाली, त्याच्यानंतर रामाचा जन्म आहे। त्यामुळे अनादिकालापासून जे आलेलं आहे त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते भगवंताचं वर्णन आहे। म्हणून वेदांनी जे वर्णन केलं, सगळ्या शास्त्रांनी जे वर्णन केलं, केलं म्हणजे करण्याचा प्रयत्न केला, पण पूर्ण वर्णन करताच येत नाही, तो वर्णनात येत नाही। ज्या ठिकाणी शब्द पोचत नाही असं ते स्वरूप आहे, आणि वर्णन करणार ते आपण शब्दाच्या अंगाने वर्णन करणार। शब्द मायेत आले आणि तो मायेच्या पलीकडे आहे, त्यामुळे ह्या शब्दात त्याचं वर्णन येत नाही। तरी देखील त्यांनी प्रयत्न केला आहे, वेदाने केला, शास्त्राने केला, पुराणाने केला, कथा सांगतात कथाकार, कीर्तनकार अनेक कथा सांगतात, भगवंताचं वर्णन करतात, नाना प्रकाराने करतात। तर ज्याचं वर्णन वेद शास्त्र आणि पुराणं करतात। आणखी काय होतं? जयाचे नि योगे समाधान बाणे। शब्द महत्त्वाचे सगळे। समाधान मिळतं म्हणत नाहीत ते, समाधान बाणतं। मिळणं ही पहिली अवस्था झाली, त्याच्यापुढे ते मुरता 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 समाधान बाणलं गेलं की अखंड समाधान लाभतं। मग हे समाधान लाभण्यासाठी काय करायला पाहिजे? जयाचे नि योगे, ज्याच्याशी जीवाचा योग साधला असता, एकरूपता साधली असता, त्या जीवाला समाधान बाणतं। एका क्षणात बाणत नाही ते, करता 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 हळूहळू हळूहळू मुरत जातं। म्हणजे योग ह्याचा अर्थ युज ह्या धातूपासून आहे, दोन एकत्र येणं। ज्यावेळेला जीव हा शिवरूप होतो, रामरूप होतो, त्या आत्मारामाशी एकरूप होतो, तेव्हा हे समाधान बांधतं। जसं सुखाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तव जे होये तया नाव सुख। तुम्हाला सुख पाहिजे ना, मग जीव आत्मरूप झाला पाहिजे, तरच त्याला सुख मिळेल। म्हणून इथंसुद्धा समाधान मिळायचं असेल तर जयाचे नि योगे, आपला योग असतो संसाराशी आणि देहाशी, अखंड बोलणं देहाचं संसाराचं, मला काय वाटतं, माझं म्हणणं काय आहे, अमक्याचं काय झालं, तमक्याचं काय झालं। म्हणून मागे श्लोक येऊन गेला की उगीच बडबड अवांतर करत बसू नको, राघवाबद्दल बोल। न बोले कदा राघवे वीण काही, राघवाशिवाय काही बोलू नको, चिंतन करू नको। किंबहुना व्यवहारातलं बोलत असताना सुद्धा चिंतन भगवंताचं असावं, व्यवहारात बोलावं काय जे असेल ते, काय एवढं मोठा विचार करून बोलायला लागतं असं नाही, किरकोळ गोष्टी असतात, पण आज चिंतन भगवंताचं पाहिजे, अधिष्ठानाकडे लक्ष पाहिजे, आणि मग प्रकृतीच्या अंगाने ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या योग्य वेळेला योग्य पद्धतीनं करायच्या। जयाचे नि योगे समाधान बाणे, तया लागे हे सर्व चांचल्य दिजे। कुणाला सांगितलं? त्याने मनाला। तया लागी त्या भगवंताला, त्या रामाला। काय कर, हे जे चांचल्य आहे ना, चांचल्य हा मनाचा स्वभाव आहे, त्याला शांत राहताच येत नाही. स्वभाव पालटणं ही गोष्ट फार अवघड आहे, पण प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही. आपणही म्हणतो मला बदलायचं ठरवलेलं आहे मी, पण होत नाही, होत नाही कसं, व्हायलाच पाहिजे. म्हणून मनाला असं म्हटलं आहे, तुला जर शांत पाहिजे, समाधान पाहिजे असेल, तर ज्या योगे समाधानाला तू दुरावला जातो आहेस, ते जे चांचल्य आहे हे तू त्यालाच अर्पण करून टाक ना. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली असं म्हणतात. प्रत्येकाच्या मनामध्ये विकार असतात, तर ते विकारच मुळे विठ्ठलाला अर्पण करून टाका, आणि ते मन देखील अर्पण करा. भगवंतानी म्हटलं आहे ना, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसी मय्येव आत ऊर्ध्वम न संशया. माझी तुझं मन, तुझी बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव. आपलं मन किती फिरत आहे, चंद्रापर्यंत जात आहे, मंगळापर्यंत जात आहे, अमेरिकेत जात आहे, कुठं जात आहे, क्षणात. वाऱ्यापेक्षा त्याची गती कशी आहे, क्षणात इथं यावं तर क्षणात अमेरिकेत आहोत, इतकं जलद गतीनं मन जात आहे. आणि त्यामुळे मनाचा स्वभाव असा आहे, स्थिर गोष्टीवर मन कधी राहत नाही, त्याला सारखं चंचल पाहिजे असतं. जसं ते दिवे लावतात ना, रोषणाई करतात तेव्हा, तेव्हा ते दिवे असे चमकते चमकते फिरते फिरते ठेवतात, तिकडे लक्ष लगेच लागतं. हा माणसाचा स्वभाव आहे, तो जर घालवायचा असेल तर हे चांचल्य तू अर्पण करून टाक, स्वतःकडे ठेवू नको. आता अर्पणसुद्धा करायचं ते एकाने दुसऱ्याला अर्पण करून काय उपयोग, तोही चांचलच आहे. मग ज्याच्याजवळ चांचल्य नाही, ज्याच्याजवळ स्थिरता आहे, अखंड स्थैर्य आहे, असा जो भगवंत आहे ना, त्याला तू चांचल्य देऊन टाक. आणि देऊन टाकायचं आहे, पुन्हा आणायचं नाही आहे. एकदा दिलं की दिलं, तात्पुरतं दिलं होतं वगैरे असं नाही. आणि ह्याची सवय आपल्याला ध्यानामध्ये करायची असते. ध्यानामध्ये ते बहिर्मुख फिरणारं मन अंतर्मुख करून त्या विशिष्ट ठिकाणी ठेवायला सांगितलेलं आहे. ते सद्गुरू आपल्याला सांगतात, कपाळावर आज्ञाचक्राच्या ठिकाणी ते मन आत ठेव. ठेवता 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 हळूहळू त्या मनाला त्याची गोडी लागेल आणि ते तिथं स्थिर होईल. आणि मग बाहेर जरी मनाचं काम चाललेलं असलं तरी देखील त्याचं इथलं जे स्थैर्य आहे ते सुटणार नाही. त्यामुळे ते तू कर. म्हणते काय म्हणतात, तया लागे सर्व चांचल्य दिजे आणि मना सज्जना राघवा राघवी वस्ती कीजे. म्हणजे तो वस्ती हा शब्द फार महत्त्वाचा आहे. वस्तीच करायची आहे तिथे. क्षेत्र संन्यासी होऊन राहायचं आहे त्या ठिकाणी. गेला आणि आला असं नाही आहे. अखंड त्या ठिकाणी कुठं आहे बा मन, भगवंताच्या चरणावर. एकतर बहिर्मुख सगुणाची उपासना चाललेली आहे, आणि नाही तर निर्गुण जो आत्माराम आहे त्याच्या ठिकाणी चित्त बसलेलं आहे. असं जर त्या मनाला सवय लागली तर आपल्याला ज्या समाधानाची अपेक्षा आहे, जे पैशाने मिळणार नाही, ऐश्वर्याने मिळणार नाही, सत्तेनं मिळणार नाही, ते ह्याच्यामध्ये मिळू शकेल. म्हणून भगवंताच्या ठिकाणी चांचल्य दे आणि तू समाधानी हो, असं समर्थ सांगतात. जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागे हे सर्व चांचल्य दिजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.